नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी प्रेरणा भरसाकळे आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार. मसूर डाळीवर 10% आयात शुल्क लावण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. मध्य प्रदेशच्या माधव राष्ट्रीय उद्यानाला देशातल्या 58व्या व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा. हिंगोली जिल्ह्यात कर्करोगाची लक्षणं असलेल्या महिलांचं सर्वेक्षण करणाऱ्या नवसंजीवनी अभियानाची सुरुवात. आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं भारतासमोर 252 धावांचं आव्हान. आता सविस्तर बातम्या. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री अजित पवार आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यासह काही महत्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची अपेक्षा आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र उद्यापासून सुरू होत असून ते 4 एप्रिलपर्यंत चालेल. या दुसऱ्या सत्रात 2025-26 अनुदान मागण्या आणि विनियोग विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल. या काळात एकंदर 20 बैठका होतील. बँकिंग कायदे सुधारणा विधेयक, कोस्टल शिपिंग विधेयक आणि रेल्वे सुधारणा विधेयक यासह अनेक विधेयकांवर या सत्रांमध्ये मंजुरीसाठी चर्चा होईल. केंद्र सरकारनं मसूर डाळीवर 10% आयात शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर पिवळ्या वाटाण्यावर आयात शुल्क न लावण्याच्या निर्णयाला 3 महिन्यांची म्हणजेच येत्या 31 मे पर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातली अधिसूचना आज जारी करण्यात आली. सरकारनं डाळींवर 5% सीमा शुल्क आणि 5% कृषी संशोधन आणि विकास शुल्क असं एकूण 10% शुल्क लावलं आहे. मध्य प्रदेशच्या माधव राष्ट्रीय उद्यानाला देशातल्या 58व्या व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. केंद्रीय वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज ही माहिती दिली. भारतात पर्यावरण आणि जैवविविधतेचं रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं यादव यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घोषणेचं स्वागत करत वन्यजीव रक्षणासाठी भारत सदैव पुढाकार घेईल अशी प्रतिक्रिया दिली. ग्वाल्हेर जवळचा माधव व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशातला 9वा व्याघ्र प्रकल्प आहे. मुंबईत होऊ घातलेल्या वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटच्या निमित्तानं अॅनिमेशन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. भारतातल्या अॅनिमेशन क्षेत्राला चालना देण्यासह मांगा वेबटून आणि अॅनिमेशन या शैलींमधल्या भारतीय प्रतिभेला जगासमोर आणणं हा या स्पर्धेचा उद्देश आहे. या स्पर्धेसाठी नोंदणीसह अधिक माहिती वेव्ज इंडिया .org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागपूरच्या मिहान विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये पतंजली मेगा फूड आणि हर्बल पार्कचं उद्घाटन आज केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. हा प्रकल्प विदर्भातल्या सर्व संत्री उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. या ठिकाणी संत्र्यांचं प्रमुख केंद्र तयार करून सर्व प्रकारच्या संत्र्यांची खरेदी केली जाईल, तसंच संत्र्यांसह इतर फळांवर देखील प्रक्रिया केली जाईल. यामुळे फळांचा संपूर्ण उपयोग केला जाईल असं त्यांनी सांगितलं.
विशेष रूप से बाबाजी ने जो कहा था कि हमारे संतरा उत्पाद करने वाले जो किसान है उन किसानों का किसी भी प्रकार का संतरा हो मैं उसको लूंगा और उस पे प्रोसेसिंग करूंगा. और अभी आचार्य जी ने कहा कि जितना संतरा है अब उसका केंद्र ही हम यहाँ तैयार करेंगे, सारा संतरा यही लेंगे, उसका सॉर्टिंग ग्रेडिंग यहाँ पर करेंगे, हमारे ही कोल्ड स्टोरेज में हम किसानों को जगा देंगे. तो मैं ऐसा मानता हूं कि केवल इस प्रकल्प के लिए नहीं तो हमारे सारे संतरा उत्पाद करने वाले किसानों के लिए ये केंद्र एक वरदान साबित होगा.
विदर्भातल्या संत्र्यांच्या निर्यातीसाठी विविध योजना राबवण्यात येत असून रामदेव बाबांनी सुरू केलेलं हे पार्क सर्व शेतकऱ्यांना दिलासा देणारं तसंच युवा वर्गाला रोजगार उपलब्ध करून देणारं असल्याचं गडकरी यावेळी म्हणाले. राज्यात जलयुक्त शिवार योजना 2 अंतर्गत गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीबाबत एटीई चंद्रा फाउंडेशन आणि मृदा आणि जलसंधारण विभागात सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एटीई चंद्रा फाउंडेशनच्या अमित चंद्रा यांनी पत्र लिहून या योजनेमध्ये सक्रियपणे सहकार्य करण्याविषयी विनंती केली होती. या सामंजस्य करारानुसार या योजनेसाठी एटीई चंद्रा फाउंडेशन तांत्रिक सहाय्यासह प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्वरूपात मनुष्यबळ सहाय्य उपलब्ध करून देणार आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
हिंगोली जिल्ह्यात कर्करोगाची लक्षणं असलेल्या महिलांचं सर्वेक्षण करणाऱ्या नवसंजीवनी अभियानाची सुरुवात आज जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते झाली. या अभियानाअंतर्गत 20 मार्चपर्यंत कर्करोगाची लक्षणं असलेल्या 30 वर्षावरील सर्व महिलांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात आशाताईंमार्फत सर्वेक्षण करण्याचे निर्देश गोयल यांनी यावेळी दिले. कर्करोगाचं निदान झालेल्या महिलांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत योजनेतून उपचार करण्यासाठी मदत करावी किंवा कर्करोगाची निदान करण्यासाठी सुविधा उपलब्ध असलेल्या संभाजीनगर किंवा नांदेड इथल्या रुग्णालयाकडे संदर्भित करावं असंही त्यांनी सांगितलं. परभणी शहरात क्रीडा संकुलन परिसरातल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या बाजूला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आज बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री मेघना बोर्डीकर, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. मुलींच्या शिक्षणासाठी प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह उभारण्यात येत असून नॅशनल डिफेन्स अकादमीची स्थापना करून मुलींना सैन्य दलाची पूर्वतयारी करता येणार असल्याचं सावे यांनी यावेळी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत बालकांच्या आरोग्य तपासणीचा कार्यक्रम 1 मार्चपासून सुरू झाला आहे. जिल्ह्यात 42 पथकांमार्फत अंगणवाडीतल्या बालकांची आरोग्य तपासणी केली जात आहे. 0 ते 18 वर्ष वयोगटातल्या बालकांच्या आरोग्याची काळजी घेणं तसंच त्यांच्यात आढळलेल्या वैद्यकीय, मानसिक, शारीरिक समस्यांवर त्वरित उपचार करणं यासाठी ही तपासणी केली जात आहे. राज्य राखीव दलाच्या विकासासाठी भरीव निधी उपलब्ध करून देऊ, हे दल अधिक सक्षम करण्यावर आपण भर देऊ असं आश्वासन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिलं. छत्रपती संभाजीनगर इथं आज राज्य राखीव बल गट क्रमांक 14 वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. शहरात आणीबाणीच्या प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव बलाचे अधिकारी कर्मचारी नेहमीच अभिमानास्पद काम करत आले असल्याचं शिरसाट यावेळी म्हणाले. आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडनं प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 252 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंडच्या निर्धारित 50 षटकात 7-251 धावा झाल्या. भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवनं प्रत्येकी 2 तर मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजानं 1 गडी बाद केला. धुळे जिल्ह्यातल्या बारीपाडा या गावचा कायापलट करणारे चैत्राम पवार यांना पर्यावरण क्षेत्रातल्या कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आज छत्रपती संभाजीनगर इथं त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि वनवासी कल्याण आश्रम यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी, एमजीएम विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम यावेळी उपस्थित होते. नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचं 27वं अधिवेशन आज हदगाव इथं पार पडलं. माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांत पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष माजी आमदार गंगाधर पटणे यावेळी उपस्थित होते. या अधिवेशनात हदगाव इथले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रभाकरराव देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात विधी सेवा महाशिबिराअंतर्गत शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळाव्याचं उद्घाटन आज मुंबई उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायमूर्ती तथा औरंगाबाद खंडपीठाचे वरिष्ठ पालक न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या हस्ते झालं. महिलांनी सक्षम व्हावं आणि आपले हक्क अधिकार जाणून घ्यावे असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प उद्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार. मसूर डाळीवर 10% आयात शुल्क लावण्याचा केंद्र सरकारचा निर्णय. मध्य प्रदेशच्या माधव राष्ट्रीय उद्यानाला देशातला 58वा व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा. हिंगोली जिल्ह्यात कर्करोगाची लक्षणं असलेल्या महिलांचं सर्वेक्षण करणाऱ्या नवसंजीवनी अभियानाची सुरुवात. आणि आयसीसी चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचं भारतासमोर 252 धावांचं आव्हान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं.